आकाशवाणी स्वाती महाळंक आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। महाराष्ट्र राज्याचा 2024-25 साठीचा अतिरिक्त अर्थसंकल्प विधानसभेत सादर। महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 46,000 कोटी रुपयांची तरतूद। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर राज्यसभेत चर्चा सुरू, लोकसभेत कामकाज स्थगित। राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात एनटीएच्या परीक्षा येत्या 21 ऑगस्ट आणि 4 सप्टेंबर रोजी होणार। नागरी विमान वाहतुकीत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर। अमरनाथ यात्रेला आज पहाटेपासून पहलगाम आणि बालताल इथून सुरुवात। आणि महिला कसोट क्रिकेटमध्ये भारताची विक्रमी कामगिरी, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्याच दिवशी 525 धावा। आता सविस्तर बातम्या। महाराष्ट्र राज्याचा 2024-25 या आर्थिक वर्षासाठीचा अतिरिक्त अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी काल विधानसभेत सादर केला। महिला, शेतकरी, दुर्बल घटक आणि युवकांच्या हिताला प्राधान्य देणाऱ्या या अर्थसंकल्पात एकूण खर्चासाठी 6,12,293 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। यामध्ये महसुली जमा 4,99,463 कोटी रुपये तर महसुली खर्च 5,19,514 कोटी रुपये अपेक्षित आहे। महसुली तूट 20,051 कोटी रुपये, राजकोषीय तूट 1,10,355 कोटी रुपये आहे। विधान परिषदेत अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी अर्थसंकल्प सादर केला। महिलांसाठी या अर्थसंकल्पात विशेष योजना प्रस्तावित असून 21 ते 60 वयोगटातल्या महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यावर्षीच्या जुलैपासून लागू होणार आहे। त्याकरता दरवर्षी 46,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। पात्र कुटुंबांना दरवर्षी 3 गॅस सिलेंडर्स मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनाही जाहीर करण्यात आली आहे। ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातल्या मुलींना चालू शैक्षणिक वर्षापासून अभियांत्रिकी, स्थापत्यशास्त्र, औषध निर्माणशास्त्र, वैद्यकीय तसंच शेतीविषयक सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक आणि परीक्षा शुल्काची संपूर्ण प्रतिपूर्ती देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे। यावर्षी 25 लाख महिलांना लखपती दीदी बनवण्याचं उद्दिष्ट राज्य सरकारनं ठेवलं आहे। राज्यसभेत विरोधकांनी नीट परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी केलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेच्या संयुक्त सत्राला उद्देशून केलेल्या अभिभाषणावर चर्चा सुरू झाली। या चर्चेसाठी 21 तास राखून ठेवण्यात आले आहेत। कालच्या चर्चेदरम्यान भारतीय जनता पार्टीनं काँग्रेसवर टीका केली। काँग्रेस पक्ष सत्तेवर असतो तेव्हा राज्यघटना धोक्यात असते असा आरोप करण्यात आला। राज्यघटनेच्या प्रास्ताविकेत बदलांसह अनेक उदाहरणं देण्यात आली। दरम्यान लोकसभेत विरोधक नीट मुद्द्यावर चर्चेसाठी ठाम असल्यानं झालेल्या गोंधळामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। काल कामकाज सुरू झाल्यावर लगेचच विरोधकांनी इतर कामकाज रद्द करून नीटबाबत चर्चेसाठीचा प्रस्ताव मांडला। अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दल धन्यवाद प्रस्तावाच्या दरम्यान स्थगन प्रस्तावाला परवानगी देता येत नाही असं स्पष्ट केलं। विरोधी सदस्यांनी घोषणा सुरूच ठेवल्या तेव्हा अध्यक्षांनी सदस्यांना लोकांनी लोकसभेत गोंधळ घालण्यासाठी नव्हे तर चर्चेसाठी तुम्हाला पाठवलं आहे असं त्यांना सुनावलं। मात्र गोंधळ कायम असल्यानं अध्यक्षांनी कामकाज सोमवारपर्यंत स्थगित केलं। हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण विविध भारतीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। यूजीसी नेट जून 2024 परीक्षेच्या नव्या तारखा राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात एनटीएनं काल जाहीर केल्या। आता या परीक्षा येत्या 21 ऑगस्ट आणि 4 सप्टेंबर रोजी होणार आहेत। एनटीएनं गेल्या 18 जून रोजी झालेली परीक्षा गैरप्रकार झाल्याचं उघडकीस आल्यामुळे रद्द केली होती। गैरव्यवहारांच्या पार्श्वभूमीवर सतर्कता बाळगण्यासाठी पुढे ढकललेली सीएसआयआर यूजीसी नेट संयुक्त परीक्षा आता 25 ते 27 जुलै रोजी होणार आहे। ही परीक्षा विज्ञान शाखेतल्या पीएचडीच्या प्रवेशासाठी घेतली जाते। शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी घेतली जाणारी राष्ट्रीय सामायिक प्रवेश परीक्षा एनसीईटी 10 जुलै रोजी होणार असून आयुष अभ्यासक्रमाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी होणारी ही परीक्षा पूर्वनियोजित तारखेला म्हणजेच 6 जुलै रोजी होईल असं एनटीएनं सांगितलं आहे। अधिक माहिती एनटीएच्या www.nta.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे। देशांतर्गत विमान वाहतुकीत भारत जगातला तिसरा देश ठरला आहे। अमेरिका आणि चीननंतर भारतानं हा मान मिळवला आहे। ऑफिशियल एअरलाइन गाईड म्हणजे ओएजी या विमान वाहतुकीबाबत विश्लेषण करणाऱ्या संस्थेनं ही माहिती दिली आहे। प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता इंडिगो आणि एअर इंडियासारख्या कंपन्यांनी त्यांच्या ताफ्यात वाढ केल्यामुळे भारताचं स्थान पुढे गेल्याचं यामध्ये नमूद करण्यात आलं आहे. भारतात विमानांमधल्या आसनांची क्षमता एप्रिल 2014 79 लाख होती. ती एप्रिल 2024 1,55,00,000 इतकी झाल्याचं ओएजीनं म्हटलं आहे. त्यामुळे 97 लाख आसनांची क्षमता असणाऱ्या ब्राझीलला भारतानं मागं टाकलं असून तिसरा क्रमांक मिळवला आहे. दरम्यान दिल्लीला येणाऱ्या आणि जाणाऱ्या विमानांच्या प्रवासी भाड्यांमध्ये अनैसर्गिक वाढ होत असेल तर त्यावर देखरेख ठेवावी आणि असा कोणता प्रकार आढळून आल्यास कारवाई करावी अशा सूचना विमान वाहतूक मंत्रालयानं दिल्या आहेत. केंद्र सरकारनं कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेतल्या तरतुदींमध्ये बदल केला आहे. ज्या कर्मचाऱ्यांची सेवा 6 महिन्यांपेक्षा कमी राहिली आहे त्यांनाही या योजनेतल्या विड्रॉल बेनिफिट म्हणजे रक्कम काढण्याची सुविधा त्यामुळे मिळणार आहे. सेवा पूर्ण होण्यासाठी 6 महिन्यांपेक्षा कमी काळ असताना या योजनेतून बाहेर पडणाऱ्या 7 लाख कर्मचाऱ्यांना या बदलांचा फायदा होणार आहे. 52 दिवसांच्या अमरनाथ यात्रेला आज पहाटे पहलगाम आणि बालताल या दोन्ही ठिकाणांहून सुरुवात झाली. काश्मीर खोऱ्यातून प्रवास मार्ग असलेल्या या यात्रेसाठी चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. तत्पूर्वी काल जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्या उपस्थितीत श्रीनगर इथं अमरनाथ यात्रेकरूंचं स्वागत करण्यात आलं. ही यात्रा सुरळीतपणे पार पाडण्यात जम्मू काश्मीरमधल्या नागरिकांचं योगदान मोलाचं आहे असं सिन्हा यावेळी म्हणाले. दरम्यान सुमारे 4,000 यात्रेकरूंचा दुसरा जत्था जम्मूतल्या भगवतीनगर यात्रेनिवासातून आज पहाटे काश्मीरकडे रवाना झाला. पुण्यातल्या अंमली पदार्थ सेवन प्रकरणी पोलिसांनी 3 अंमली पदार्थ विक्रेत्यांना अटक केली आहे. त्यातील 1 जण नायजेरियन तर 2 जण पुण्यातले आहेत. त्यातल्या एका आरोपीनं L3 हॉटेलच्या पार्टीमध्ये ड्रग्ज पुरवले होते. L3 बारवर झालेल्या कारवाईमध्ये आतापर्यंत 13 जणांना अटक करण्यात आली आहे. मंगोलियात सत्ताधारी पक्ष मंगोलियन पीपल्स पार्टीनं संसदीय निवडणुकीत विजय मिळवला आहे. प्रारंभिक निकालांनुसार 126 पैकी किमान 68 जागा आपल्या पक्षाला मिळाल्या आहेत असं पक्षाचे अध्यक्ष आणि पंतप्रधान ओएन एर्देन लुसान मसराई यांनी वार्ताहरांना सांगितलं. कागदी मतपत्रिकांची मोजणी झाल्यानंतर निवडणुकीचे अधिकृत निकाल जाहीर होतील. मंगोलियामध्ये संसदेचं एकच प्रतिनिधीगृह आहे. योगाचा आशियाई क्रीडा स्पर्धेत समावेश करण्याच्या निर्णयाचं केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी स्वागत केलं आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष डॉ पीटी उषा यांनी हा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातलं पत्र त्यांनी आशियाई ऑलिम्पिक मंडळाचे अध्यक्ष राजा रणधीर सिंग यांना नुकतंच पाठवलं आहे. पुरुषांच्या 20 षटकांच्या आयसीसी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतला अंतिम सामना आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात बार्बाडोस इथं खेळला जाणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता हा सामना सुरू होईल. अंतिम फेरीत पोहोचलेल्या दोन्ही संघांनी स्पर्धेत आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड यांचा हा शेवटचा सामना असणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या महिलांच्या क्रिकेट कसोटी सामन्यात काल पहिल्या दिवशी भारताच्या 525 धावा झाल्या आहेत. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या भारतीय महिला संघानं कसोटी सामन्यात एका दिवसात सर्वाधिक धावा करण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. याआधी 1935 इंग्लंडच्या महिला संघानं एका दिवसात 431 धावा केल्या होत्या. हवामान. नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच सुरू असून राजस्थान, पश्चिम उत्तर प्रदेश, हरियाणा आणि दिल्ली या राज्यांमध्ये मोसमी पाऊस दाखल झाला आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेशचा पूर्वेकडचा भाग आणि उत्तराखंडच्या काही भागातही मोसमी पावसाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात कोकण आणि मध्य महाराष्ट्रासह हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, चंदीगड, दिल्लीसह अन्य काही राज्यात मुसळधार पाऊस अपेक्षित असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. गुजरात, कर्नाटकची किनारपट्टी तसंच सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. महाराष्ट्र राज्याचा 2024-25 अतिरिक्त अर्थसंकल्प विधानसभेत सादर. महिलांसाठीच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 46,000 कोटी रुपयांची तरतूद. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर राज्यसभेत चर्चा सुरू, लोकसभेत कामकाज स्थगित. राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात एनटीएच्या परीक्षा येत्या 21 ऑगस्ट आणि 4 सप्टेंबर रोजी होणार. नागरी विमान वाहतुकीत भारत जगामध्ये 3रा क्रमांकावर. अमरनाथ यात्रेला आज पहाटेपासून पहलगाम आणि बालताल इथून सुरुवात. आणि महिला कसोटी क्रिकेटमध्ये भारताची विक्रमी कामगिरी, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्याच दिवशी 525 धावा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.